सोशल मीडिया डे निमित्त मी तुम्हाला विचारलं होतं की काय फायदे आहेत सोशल मीडियाचे, आणि रवीजी ज्यांनी 85 वर्षाच्या आजोबांना त्यांच्या घरी पोहोचवलं त्यांच्याशी सुद्धा बोलतोच आहोत आपण. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मैं इकडे आहे तुमच्यासोबत. आणि तुम्हाला जो मी प्रश्न विचारला होता, सोशल मीडियाचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत, त्याबद्दल नांदेडकर काय म्हणतात.
विद्या शर्मा, देखिए सोशल मीडिया की वजह से दुनिया एक बहुत पास आ गई, सब एक दूसरे से बहुत कनेक्टेड हो गए. जहाँ दोस्त सालों साल नहीं मिलते थे, आज हर रोज मिल रहे हैं. जहाँ परिवार के सुख दुख, जब लेटर आता था, फोन आता था 8 दिन में, पंत तब पता चलता था. और दुनिया की हर जानकारी आप एक सेकेंड में, एक क्लिक पे आपको मिलती है. तो देखा जाए तो फायदे बहुत सारे हैं, पर अब लोग उसका गलत यूज कर रहे हैं, इसलिए नुकसान होता है.
Exactly.
नहीं तो सोशल मीडिया का फायदा ही ज्यादा है.
साइंस
को, मैथमेटिक्स को, हर चीज आपको एक सेकंड में जानकारी मिल जाती है एक क्लिक.
वेरी ट्रू.
तो मेरे हिसाब से फायदे ही ज्यादा है. अब कैसे यूज करना है वो अपने हाथ में है. पुराने पेपर देखो, नोटबुक बनाओ, पढ़ो, तब जाके जानकारी. आज पढ़ा ही लिखा हर चीज की जानकारी मिल रही है ना.
एक्झॅक्टली. आणि रवीजींशी आपण बोलतोय आणि त्यांना विचारूयात आपण की त्यांनी कशा प्रकारे ही जी काही सगळी मोहीम होती ती हाती घेतली आणि ती पूर्णत्वास नेली, 85 वर्षाच्या हरवलेल्या आजोबांना त्यांच्या घरी पोहोचवलं. पण त्याचबरोबर तुम्ही मला कॉल करा आणि सांगा सोशल मीडियाचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत. दोन्ही गोष्टी आहेत, त्या एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. सो तुमची बाजू कुठली आहे, काय वाटतंय तुम्हाला ते सांगायचं आहे. 9607007935 माझा नंबर आहे. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.